केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धि सुसंपन्नो नादसंधान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्री गुरु पातु मां भवे ज्ञानेशांघ्रि सरोजलुब्ध मधुप स्वामी स्वरूपांकितः संतानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं हरि हरि स्वामी
श्री राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी आपल्याला सद्भक्त मिलिंदादा सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अध्यात्म मंगलधाम आणि त्यानंतर आत्मप्रकाश ध्यान मंदिर या दोन सभागृहांमुळे जागेचा प्रश्न निश्चितच संपला. गुरुवार आणि रविवार या दोन वारी होणाऱ्या केंद्रांसाठी साधकांची उपस्थिती वेगानं वाढू लागली. केंद्रात येणाऱ्या साधकांनी नियमितता पाळण्याबाबत स्वामीजींचा कटाक्ष असे. नवीन लग्न होऊन नुकतीच छोटी छोटी बाळं झालेली अशी बरीच जोडपी त्या सुमारास केंद्रात येत आणि त्या सर्व कुटुंबांनी केंद्रात यावंच असं स्वामीजींना वाटे. महत्वाचं म्हणजे आम्हा मुलांनाही तसंच वाटे. सर्व केंद्रात पती पत्नी मुलं या सर्वांनी जाणं यात खूप आनंद वाटत असे. केंद्राच्या वारी अन्य ठिकाणी जाणं हे जवळपास अशक्य वाटे. लहान मुलांना घेऊन बागेत फिरायला जायचं असेल तर केंद्राला सुट्टी असेल तेव्हा किंवा केंद्राच्या आधी आम्ही जात असू. कुटुंबातील सर्वांनी येण्याबद्दलचे स्वामींचे विचार फारच स्पष्ट आणि प्रगल्भ होते. परमार्थ आणि संसार एकरूप करायचा असेल तर पती पत्नी दोघांचीही तशीच जीवननिष्ठा होणं आवश्यक असतं. दोघेही केंद्रात येत राहिले तर नित्य केंद्रांमध्ये मिळणाऱ्या प्रेरणेतून संस्कारातून संसारात उद्भवणाऱ्या बारीक सारीक कुरबुरींवर मात करणं सोपं जातं. केंद्रात येणाऱ्या तरुण जोडप्यांमध्ये कौटुंबिक स्नेहाचा धागा विकसित होतो. केंद्राव्यतिरिक्त सुद्धा ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला लागतात. लहान लहान मुलांवर नकळत केंद्राचे संस्कार उमटायला लागतात. केंद्रात जाणं हे अगदी अजाणत्या वयापासूनच त्यांना स्वाभाविक वाटू लागतं आणि मोठेपणी तेच त्यांचे संस्कार अधिक प्रबळ राहतात. आईबाबांपैकी आळीपाळीनं एकेकानं केंद्राच्या वेळात मुलांना सांभाळायचं म्हणजे दोघेही केंद्राचा लाभ घेऊ शकतात. तसंच आपल्या लहान मुलांचा अन्य साधकांना कोणताही उपसर्ग होत नाही याची देखील खबरदारी घ्यावी अशी स्वामीजींची धारणा होती. आमच्यातील एखाद्याची पत्नी ओळीने केंद्रात दिसली नाही तर ते त्यावरून चौकशी करत असत. एकदा काही किरकोळ हजारपणामुळे सौभाग्यवती रेवती काही केंद्रांमध्ये अनुपस्थित राहिली तेव्हा नमस्कार करून प्रसाद देताना मला स्वामीजींनी विचारलं, रेवती कुठे दिसत नाही. मी म्हणालो, तिला बरं नसल्यामुळे ती येत नाहीये. मग काय झालं वगैरे सगळी चौकशी करून ते म्हणाले, बरं वाटलं की पुन्हा केंद्रात यायला सुरुवात कर म्हणावं. एकदा दोनदा जर का केंद्रात गेलं नाही की अजून केंद्र बुडवावं असं वाटू लागतं. केंद्रात तुम्ही सर्वजणांनी येण्यासाठी तर ही केंद्र बांधली आहेत ना. स्वामीजींची याबद्दलची तळमळ स्पष्टच होती. आत्मप्रकाश ध्यान मंदिरात मुलाबाळांना घेऊन पालक बसू लागले. मुलांना सांभाळत बसलेल्या पालकांवर धावपळ आणि धडपड करणाऱ्या मुलांवर नियंत्रण ठेवण्याची अवघड जबाबदारी असे. त्यावेळेला असलेले अनिकेत, मंदार, केदार, श्रद्धा, प्राची, मीरा, रेणुका, चैत्राली, ईश्वरी, गुणेश आणि अजून कितीतरी मुलं आणि त्यांचे पालक यांची एक मौजेची सभाच आत्मप्रकाशमध्ये भरत असे. गुणेश सारखी अगदी तुरळक अभ्यासू मुलं सोडली तर बहुतेक मुलं दंगा करण्यात आणि मुली एकत्र बसून आपसात चित्र काढणे वगैरे करण्यात दंग असत. मुलांची पळापळी, मारामाऱ्या यातून कमी आवाज निर्माण व्हावा अशी आईवडिलांची अयशस्वी धडपड चालू असे. क्वचित प्रसंगी मुलं इतका गोंधळ घालत की त्यांच्या पावलांचे आवाज खाली मुख्य ध्यान मंदिरात सुद्धा ऐकू येत. स्वामीजींनी स्वतः कधीच याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. एका रविवारी संध्याकाळच्या केंद्रात मात्र एक गंमतशीर प्रसंग घडला. स्वामीजींचे जुने स्नेही प्राचार्य डॉ शेजवलकर केंद्रात आले होते. त्यावेळी अध्यात्ममंगल मधील ध्यान मंदिरात सर्वजण खाली मांडी घालून बसत. खुर्च्या ठेवण्याची तेव्हा विशेष आवश्यकता वाटत नसे. आत्मप्रकाशमध्ये मात्र काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. सध्या आहेत तितक्या संख्येने नसल्या तरी 4-6 खुर्च्या ठेवण्यात येत असत. शेजवलकर सरांना मांडी घालून बसणं गुडघ्याच्या आजारामुळे शक्य नव्हतं म्हणून स्वामीजींनी त्यांना आत्मप्रकाशमध्ये बसण्याचं सुचवलं. नेमकं त्या दिवशी अनिकेतला सांभाळण्याची म्हणजे त्याच्या मागे पळण्याची आणि मंदार, केदार वगैरे मुलांमध्ये दर 5-5 मिनिटांनी होणाऱ्या प्रेमळ मारामाऱ्या सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आज आपल्या केंद्रात विशेष पाहुणे आले आहेत हे त्या मुलांना कळलं की काय कोण जाणे, पण त्या दिवशी त्यांनी विशेष गोंधळ घालून दाखवला. एकमेकांशी शिवाशिवी खेळणे, मारामाऱ्या करणे, फेकाफेकी, वया फाडणे, ढकलाढकली यातला एकही प्रकार त्यांनी करायचा ठेवला नाही. मी आणि बाकीचे पालक हताशपणे हे सर्व पाहत होतो. त्या मुलांना फटके देणं सुद्धा शक्य नव्हतं कारण नक्की कशाबद्दल आपल्याला फटकावण्यात येतंय इतपतही करण्याइतक त्यांचं वय नव्हतं. शेजवलकरांनी मात्र या गोंधळातूनही जमेल तितकं स्पीकरवरून ऐकायची धडपड केली, पण ती गरागरा फिरणारी मुलं, त्यांना सारखं शांत राहा सांगणारे आईवडिलांचे आवाज या कोलाहलात त्यांना काही सुचेना. त्यांनी घट्ट डोळे मिटून घेतले आणि ते स्वस्थ बसून राहिले. स्वामीजी केंद्राच्या शेवटी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असा सर्व गजर करीत. मुलांना फक्त तेवढाच गजर कळत असे. आता केंद्र संपलं आणि आता आपण कुठेही पळू शकतो इतकंच त्यांना यातून कळे. केंद्रानंतर स्वामीजी मोडक काकांच्या घरातल्या खोलीत शेजवलकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना भेटले. त्यावेळी शेजवलकरांनी वर चाललेल्या मुलांच्या गोंधळाबद्दल स्वामीजींकडे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अहो ही मुलं किती दंगा करत होती, जोर जोरात पळापळी चालली होती, मला ते पाहूनच चक्कर यायला लागली. त्यांना कंट्रोल करणं अवघड आहे, मी डोळे मिटून नुसता बसून होतो. स्वामीजी म्हणाले, मला कल्पना आहे, मी त्या मुलांच्या आईबाबांना सांगतो, पण तुम्ही यासाठी यायचं नाही असं करू नका. शेजवलकर सर निघून गेल्यावर स्वामीजींनी आम्हाला दोघा तिघांना बोलवलं आणि गंभीरपणे म्हणाले, बघितलं, मुलांच्या दंग्यामुळे शेजवलकरांना चक्कर करायला लागली. आम्ही सर्व मुकाट्यानं ऐकून घेत होतो. मग किंचित मिश्किलपणे म्हणाले, अरे मुलांनी नाही गोंधळ घालायचा तर काय तुम्ही घालणार? ती गडबड करणारच, तुम्ही जरा जास्त काळजी घ्या इतकंच. ही मुलं तर केंद्रात आलीच पाहिजेत. खालच्या ध्यानमंदिरात त्यांनी गोंधळ नाही घातला म्हणजे झालं. आम्हाला हायसं वाटलं आणि थोडं अपराधही वाटलं. त्यानंतर मग केंद्रात मुलांना एकत्र करून त्यांना काहीतरी गाणी गोष्टी सांगून गुंगवून ठेवण्याचा मुलांच्या आयांनी उपक्रम सुरू केला.
हरे हरे वंदन.
लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथ पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथ पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. दीनानाथ पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. माझी अल्प हे वासना, मा अल्प हे वासना, तू तो उदारांचा राणा, तू तो उदारांचा राणा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथ पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा। तुका म्हणे भोगे भोगे, तुका म्हणे भोगे पीडा केली धावे गे, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा। दीनानाथ पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा।
मागच्या गुरुवारच्या सत्संगाच्या वेळेला आठव्या अध्यायामध्ये जे दोन ध्यान सांगणारे श्लोक होते त्या श्लोकांवर मी बोललेलो होतो, ते प्रवचनासारखंच झालं। ते एकूण चार पाच श्लोक आहेत असं मी म्हटलं होतं, आणि प्रश्न विचारलेला होता तो सगळ्या श्लोकांशी संबंधित होता। कवीं पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात् प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम। अशा दोन श्लोकांवर जी या दोन श्लोकांमध्ये ध्यानाची प्रक्रिया आलेली आहे त्या ध्यानाच्या प्रक्रियेवर मी बोललो, आणि प्रश्न तसाच होता त्याच्या पुढचे जे दोन श्लोक आहेत तीन श्लोक आहेत तेही प्रश्न म्हणून विचारलेले होते, म्हणून आज ते तीन श्लोक मी घेतो। पण मी तुम्हाला खरंच असं सांगतो की ज्याच्यावर प्रवचन करावी लागतील असे प्रश्न विचारू नका असं मी तुम्हाला सांगतो। मी उत्तरं देणार आहे पण तुम्हाला काय नक्की अडलेलं आहे असं प्रश्नाचं स्वरूप असेल तर जास्त चांगलं। अशा करता विचारू नका की या श्लोकांवर किंवा प्रवचन झालेली आहेत ती तुम्हाला आता प्रश्न विचारणारी व्यक्ती तेव्हा होती की नाही हे माहीत नाही, आणि प्रश्नच विचारायचा नाही तर हे समजायचं कसं असंही कोणी म्हणू शकेल। पण प्रवचनांचे विषय निराळे आणि सत्संगाचे विषय निराळे असं मला वाटतं। तुम्हाला काय अडलं ते विचारणं निराळं, नाहीतर मग परीक्षेत जसं एक 20 मार्काचा प्रश्न आणि एक्सप्लेन म्हणायचं तसं शक्यतो होऊ नये। पण कुठलाही प्रश्न टाळायचा नाही म्हणून मी हे घेतो आहे एवढंच। आठव्या अध्यायामध्ये 11वा 12वा आणि 13वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये परमात्म्याचं वर्णन आणि मग त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून साधनेचं वर्णन अशा दोन गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये नेमकं तसंच होतं. परमात्मा हा वैशिष्ट्यासकट कवी, सनातन म्हणजे पुराण, सर्वांचा शास्ता, अनुशासित आरंभ, अणुपेक्षाही अणु असा इत्यादी असं वर्णन केलेलं होतं. आणि कशा रीतीने भक्तीनी युक्त असलेला, योगबलाने मन आवरलेला, आपल्या दोन भुवयांमध्ये प्राण आणि मन आणून परमात्म्याचं ध्यान करतो याचं वर्णन आलेलं होतं. इथंही परत त्याच पद्धतीने भगवंतांनी लिहिलं. यदक्षरम वेदविदो वदंती, ज्या परमात्म्याला, ज्याला वेदविद अक्षर असं म्हणतात, विशंती यत यतयो वीतरागाहा. वीतराग म्हणजे ज्यांनी विषयाच्या कामना दूर सारलेल्या आहेत असे विशंती यत ज्या ठिकाणी प्रवेश करतात. नेहमी परमात्म प्राप्तीसाठी म्हणून विषय चित्तातून, मनातून, अंतःकरणातून, बुद्धीतून गेले असतील तरच परमात्म्याच्या ठिकाणी प्रवेश शक्य आहे असं नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. भगवंत तसं सांगतात की जे वीतराग झालेले आहेत, ज्यांच्या कामना दूर झालेल्या आहेत, असे ज्या ठिकाणी प्रवेश करतात परमात्मा. यदिच्छंतो ब्रह्मचर्यन चरंती. ब्रह्मचर्याचा वरवरचा जो अर्थ आहे तो म्हणजे इंद्रिय आवरून धरणं, सर्व इंद्रिय आवरून धरणं आणि ब्रह्मामध्ये राहण्याची इच्छा करणं, याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी जाण्याची इच्छा, ब्रह्मचारी, सर्व विषयांपासून स्वतःला आवरून धरलेला, विशेष करून प्रजोत्पादनासाठी असणारा जो काम आहे त्याच्यापासून देखील ज्यांनी स्वतःला आवरून धरलेला आहे असा, यदिच्छंतो ब्रह्मचर्यं चरंती तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, त्या पदाबद्दल मी तुला सांगतो, योग्य रीतीने सांगतो, संग्रहेण प्रवक्षे असं म्हणून भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली. सर्व द्वाराणि संयम्य, सगळी जी दारं आहेत ती दारं म्हणजे डोळे, कान, घ्राण, वाचा इत्यादी सगळी द्वारं, हात पाय इत्यादी ही आवरून, यांचा संयम करून, मनो हृदी निरुद्धच, मन हृदयाच्या ठिकाणी निरुद्ध करून, हृदय म्हणजे हे चिदाकाश ज्याला म्हणतात त्यालाच हृदयाकाश असं म्हणण्याचा प्रघात आहे. मनो हृदी निरुद्धच मूर्ध्नी आधाय आत्मनहा प्राणम, याला जसं चिदाकाश म्हणतात तसं मूर्ध्नी आकाश देखील त्यालाच म्हणतात. मूर्ध्नीच्या ठिकाणी आधाय म्हणजे ठेवून, आत्मनहा प्राणम, आपले प्राण हे या चिदाकाशात, मूर्ध्नी आकाशाच्या ठिकाणी आणून ठेवून, अस्थितो योगधारणाम, योगाची म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूपतेची, योग म्हणजे एकरूपता, योग म्हणजे संलग्न होणं, अशा प्रकारची योगधारणा तो करतो. आणि तिथं योगधारणा केल्यानंतर तो काय करतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओम हे एकाक्षरी ब्रह्म, व्याहरण माम अनुस्मरण, तो त्याचा उच्चार करतो आणि माझा आठव करतो. य प्रयाति त्यजन देहं स याति परमाम गतिम, असे हे तीन श्लोक आहेत। ध्यानाला बसायच्या आधी त्या अक्षर अशा परमात्म्याचं थोडं तरी स्मरण करावं, तो अक्षर आहे असं स्मरण करावं। वेदविद म्हणजे वेद जाणणारे त्याला अक्षर असं म्हणतात, त्याला क्षरता नाही असं म्हणतात। आपण पाहणाऱ्या प्रत्येक वस्तूला क्षरता आहे, नाश आहे, ते हळूहळू संपत जातं, नाहीसं होत जातं। आपल्या समोर असणारं झाड कालांतराने नाहीसं होतं। सगळा निसर्ग बदलतो, देह नाहीसे होतात। आज सकाळी जी कळी असते पहाटे, ती सूर्य उदय झाल्यानंतर फुलामध्ये रूपांतरित होते आणि संध्याकाळी झाडावरच ते फूल मान टाकतं। नाहीसं होतं, मातीत जाऊन मिळतं। सगळ्या गोष्टींना क्षरता आहे। या दृष्टम तन नष्टम, जे जे दृष्टीला दिसतं ते सगळं नाशिवंत आहे, त्याच्यातलं काही टिकत नाही। नाशिवंत आहे याचा अर्थ ते ट्रान्सफॉर्मेबल आहे, त्याचं एकाचं दुसऱ्यामध्ये रूपांतर होतं, पण जे जसं दिसत असतं तसं मात्र शिल्लक राहत नाही। पण या सर्व वस्तूंना ज्या आकार बदलतात म्हणून नाशिवंत असं म्हटलेलं आहे, त्या सगळ्या वस्तूंच्या बुडाशी एक अक्षर तत्व आहे, एक अविनाशी तत्व आहे। ते डोळ्यांना दिसत नाही पण ते आहे, ते आहे हे आता शास्त्रज्ञांना चांगलं समजलेलं आहे। आणि ते चेतन स्वरूप आहे आणि मधूनच जडता दाखवतं आणि मधूनच चेतन स्वरूप आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं। आणि ते अत्यंत अविनाशी आहे, त्याच्या मूळ पायावर सर्व जगत निर्माण झालेलं आहे आणि सगळ्या जगताचा नाश झाला तरी त्याचा नाश नाही। ते जाणीव स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे आणि ते अविनाशी आहे, त्याला क्षरता नाही। परमात्म तत्व हे अविनाशी आहे आणि ते अविनाशी आहे असं त्याला जाणणारे सगळे एकमुखानी म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करत असताना सकळा जाणणैया जे लाणी, सगळ्या जाणण्याचा जो शेवट आहे, सगळी जाणीव ज्या अंतिम जाणीवेला जाणू शकते तिथं बाकीच्या कोणत्याही जाणीवा काम करत नाहीत, पण सर्व जाणीवांच्या शेवटी देखील जे उरतं ते ज्ञान स्वरूप असणारं। ध्यानामध्ये तुम्ही विचार जाणता वेगळेपणाने, आपल्या मनात उठलेला विचार आपण जाणतो, आपल्या मनात उठणारी वृत्ती आपण जाणतो, आपल्याला समजते। तो जो जाणणारा आहे तो जाणणारा सगळं जाणतो, स्वतःचे विकार जाणतो, दुसऱ्याचे विकार जाणतो। त्याचं जे जाणण्याचं परसेप्शन असेल, जे जसं असेल तसं, तसं तो एखाद्या व्यक्तीला जाणतो, पदार्थांना जाणतो। पण हा जाणीव स्वरूप हे सर्व जर बाजूला सारायला लागला, नको म्हणून माझा विचारांशी संबंध नाही, माझा व्यक्तींशी संबंध नाही, माझा जगताशी संबंध नाही, त्या कशाचाच विचार नको म्हणून तो ते बाजूला सारायला लागला। सगळं बाजूला सारल्यानंतर देखील एक गोष्ट बाजूला सारता येत नाही, ती म्हणजे आपल्या स्वतःला। जो जाणीव घेऊन बसलेला जाणीव स्वरूप तो विचारांना बाजूला सारू शकेल, पण सर्वात शेवटी तो उरतोच. म्हणून सर्व जाणण्याचा जो शेवट आहे तो आपणच आहोत. सकळा जाणणे या जे लाणी, ती जाणीवेची जे खाणी, त्याच्या ठिकाणाहून मनाच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी, चित्ताच्या अंगानी, अंतःकरणाच्या अंगानी, सर्व अंगानी जाणून घेण्यासाठी म्हणून काही किरण बाहेर पडतात. पण ही सगळी किरण जरी मागं फिरली तरी देखील तो जाणीव स्वरूप जसाच्या तसा शिल्लक राहतो. तया ज्ञानियांची आयणी जयाते अक्षरू म्हणिपे, त्याला हा जो शिल्लक राहतो त्याला हे जे ज्ञानी आहेत, ज्यांनी त्याला जाणलेलं आहे ते हा जाणीव स्वरूप कदापि नाहीसा होत नाही हे समजून असतात, म्हणून त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. चंडवाते ही न मोडे ते गगनची की पुढे, कितीही मोठा चंडवात म्हणजे प्रलयकाली सुटणारा वारा, तो वारा देखील गगन नाहीस करू शकत नाही. तसं तुमच्या गगनामध्ये, चिदाकाशामध्ये कितीही विकार उठोत, कामना निर्माण होत, ते गगन नाहीस होत नाही. वाचूनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे, किती ढग आले तरी ते जाणार आहेत जसे आकाशात. तेवी जाणणे या जे आकळीले ते जाणवले पणेची उमाणले, मग नेणिवेची तया म्हणितले अक्षर सहजे. आता मी बोलतोय आणि तुम्ही समजून घेताय की नाही, तुम्ही ध्यान आठवताय, ध्यानात तुम्ही जे करताय त्याची तुम्ही आठवण करताय आणि समजून घेताय माझे शब्द, माझं बोलणं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जाणणे या जे आकळले, जाणून घेणाऱ्याला जे समजलं ते जाणवले पणेची उमाणले, त्यांनी वेगळेपणाने समजून घेतलं हाच त्या ठिकाणी दोष आहे, कारण ते वेगळेपणाने समजूनच घेता येत नाही, त्याच्याशी एकरूपताच फक्त संभवते. आणि ही एकरूपता साधायला गेला की फक्त शुद्ध जाणीव उरते, ती अक्षर असते. आणि या जाणीवेतून तिथं मन नसल्यामुळं, इंद्रिय नसल्यामुळं, मी जाणलं असं सांगायला कोणी शिल्लक राहत नाही. आणि तो जेव्हा ध्यानातून बाहेर येतो किंवा या एकरूपतेतून बाहेर येतो तेव्हा त्याच्यापाशी मन शिल्लक येतं, मन येतं, बुद्धी येते, इंद्रिय भाव परतून त्याच्यापाशी येतात, तो एक देह होऊन जातो. त्या देहाला, मनाला, बुद्धीला मात्र ते तत्व कधीही जाणता येत नाही. म्हणून तो मला हे जाणता येत नाही असं म्हणतो. समजते मी काय म्हणतोय ते तुम्हाला. मग नेणवेची तया म्हणितले, म्हणून ध्यानामध्ये एकरूपता आणि जाणलं जाणं, पण जाणलं गेल्यानंतर मी जाणलं असं म्हणणारा तिथं कोणीच उरत नाही, आणि ध्यानातून बाहेर आल्यानंतर ते तसंच जाणण्याच्या पलीकडं आहे असंच वाटत राहतं. एकरूपतेच्या वेळेलाच फक्त शक्य आहे. म्हणून वेदविद नर हे त्याकरता त्याला अक्षर असं म्हणतात, कारण त्याचं जाणून त्याच्यातून बाहेर आलं आणि शब्दाचा उच्चार करायला लागलं की परत समजतं की नाहीच त्याच्याबद्दल सांगता येते. पण ते अविनाशी आहे एवढं सांगता येतं. म्हणोनी वेदविद नर म्हणती जयाते अक्षर, जे प्रकृतीसी पर परमात्म रूप, ही सगळी प्रकृती आहे त्याच्या ते पलीकडचं आहे, परमात्म स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूप झाला की जाणलं जातं, त्याच्यातून बाहेर आला आणि व्यवहाराच्या स्थितीत त्याच्यातून बाहेरच येणार, त्याच्यातून बाहेर आला की ते पर राहतं, म्हणजे फार पलीकडचं आहे असं राहतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केले त्याची कमाल बघा, किती खोलीत जाऊन त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी, आहेच आता देह आपल्याला मिळालेला, त्या देहाचा ते जणू एखादा वृक्ष त्याच्या तळाशी बसलेला आहे. कसा विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी तयापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे. कामना आल्या की देहबुद्धी आली, म्हणून विषयांना ते सापडत नाही. विषयासक्त व्यक्तीला परमात्मा आकळला जात नाही. विषयरहित झाला की मग परमात्म्याकडे जाण्यासाठी तो जरासा योग्य होतो. त्यांनी बरेच प्रयत्न करायचेत, पण तो विषयरहित होणं हे खूप गरजेचं आहे. यदिच्छंतो ब्रह्मचर्यं चरंतीवर ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी. ब्रह्मचर्य हे संकट आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनाही माहिती आहे. ब्रह्मचर्य ही अडचण आहे देहधारी व्यक्तीला हे ज्ञानेश्वर महाराज ही मान्य करतात. पण हे ब्रह्मचर्याचं जे संकट आहे ते संकट परमात्मप्राप्तीच्या आवडीकरता म्हणून जे बाजूला सारतात. ब्रह्मचर्यामध्ये कुचंबणा आहे, पण विषय जे सुख देतात त्याच्याही पलीकडचं सुख मिळवण्यासाठी म्हणून हे ब्रह्मचर्य आहे हे त्याला माहीत आहे, आणि त्या सुखाच्या आवडीकरता म्हणून तो हे ब्रह्मचर्याचं संकट जरा दूर सारतो. निष्ठूर होऊन बापुडी इंद्रिये करीती, आणि मग इंद्रियांशी जरा निष्ठूर होऊन वर्तन करतो. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयांची थडीये वेद चुबकळीले ठेले, असं हे पद आहे जे मिळणं फार कठीण आहे. दुर्लभ म्हणजे फारच अवघड, त्याचा लाभ होणं हे अतिशय मुश्किल असं. देहधाऱ्याला देहाला विसरणं, इंद्रियांना आणि विषयाला विसरणं, मनाला बाजूला सारणं, आपल्या कल्पनांना बाजूला सारणं हे अवघड जातं, म्हणून हे पद दुर्लभ आहे. आणि अगाध अशा करता की याचा थांगच लागत नाही. जयाची थडीये वेद चुबकळीले ठेले, हे इतकं अगाध सागर आहे जणू हा की वेद देखील त्याच्या किनाऱ्यावरच स्नान करून थांबून राहिले, त्याच्या काठावरच राहिले, एक चुबकळी मारली आणि उभे राहिले काठावर. कारण वेदांनी वर्णन केलं म्हणून असे शब्द वापरले. कारण वर्णन करणं हे अलीकडेच येतं, वर्णन ही पूर्णता नाहीये. वर्णन जो करतो तो पूर्ण असतो, पण त्याचे शब्द बाहेर पडले की ते अपूर्ण झाले. कारण त्या पदाचं जसं आईच्या प्रेमाचं वर्णन करता येईल, शब्द अलीकडे राहतात, मग परमात्म्याचं वर्णनही तसंच राहतं, त्याच्यापेक्षाही गहन राहतं. म्हणून आपण आईचं प्रेम जाणतो पण वर्णन जसं करता येत नाही, तसं वेदांची परिस्थिती झाली, ज्ञानी पुरुषांची देखील परिस्थिती झाली. त्याच्या अलीकडेच ते बुचकळी मारली आणि बाहेर येऊन थांबले. ते पुरुष होती जे ययापरी लया जाती, अशा पद्धतीने जे स्वतःचा लय साधतात ते अक्षर पद होऊन राहतात। तरी पार्थ हेची स्थिती एक वेळ सांगो, म्हणजे आधीच्या दोन श्लोकात सांगितली त्याच्याकरता मागचा गुरुवार मी खर्ची घातला, तुम्हाला आठवत असेल ती तेव्हा सांगितली। तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तेव्हा जी सांगितली ती परत एकदा ती स्थिती त्या स्थितीबद्दल मी सांगतो। तेथ अर्जुने म्हणितले, स्वामी हेची म्हणावया होतो पामी। तेव्हा अर्जुन असं म्हणायला लागला की तुम्ही मागच्या दोन श्लोकांमध्ये सांगितलं खरं, पण ते परत तुम्ही सांगावं असं मी म्हणणारच होतो। तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का, पण तुम्ही आपणहूनच म्हणताय मी सांगतो तर सांगावं असं अर्जुन म्हणतो। पण मागच्या दोन श्लोकातला अर्जुनाला जरा अवघड वाटलं असावं अशी ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पना केली बर का। म्हणून अर्जुनाच्या मुखी ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे, परी बोलावे ते अति सोहोपे, पण जरा सोपं सांगा असं अर्जुन भगवंतांना म्हणतो। म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेस जे सांगितलं ते जरा अवघड सांगितलं, आता जरा सोपं सांगा असं पुढच्या या गुरुवारच्या सत्संगात तुम्ही मला म्हणताय। परी बोलावे ते अति सोहोपे असं म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं की श्रीकृष्णांनी त्वरित उत्तर दिलं, तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे, त्रिभुवनाला प्रकाशित करणारे जे ते त्रिभुवन दीप श्री कृष्ण म्हणाले, तुझं काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक। तुला काय माहिती आहे आम्हाला एका ओळीत देखील सांगता येतं जणू, तुला थोडक्यातच हवंय आणि सोपं हवंय ना सांगतो ऐक असं श्री कृष्ण म्हणाले। आणि खरंच एका ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र सांगितलं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी मना यया बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे। बस संपली ध्यानाची प्रक्रिया एका ओवीत, तुला थोडक्यात हवं होतं ना, थोडक्यात असं की या मनाला जी सहज बाहेर पडायची सवय आहे देहाच्या गावातून आणि कुठं कुठं निष्कारण फिरण्याची सवय आहे, तरी मना या बाहेरिलीकडे यावयाची साविया सवय मोडे, ही सवय बंद होईल मोडेल, हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे। हे हृदयाच्या डोहामध्ये म्हणजे या ठिकाणी बरं का, हृदय म्हणजे हे नव्हे जिथं पंपिंग चालतं, हे या हृदयाच्या ठिकाणी हृदयाच्या डोहामध्ये नेऊन बुडेल, हृदयाच्या ठिकाणी येऊन नाहीस होईल असं करावं म्हणजे झालं। आणि मग ध्यानाला बसताना सर्व इंद्रियांच्या ठिकाणी संयम करून या संयमाची कल्पना करावी। संयम करावा म्हणजे एरवीचं जे आपलं 24 तासाचं एक दिवसाचं जीवन आहे, त्या प्रत्येक दिवसाच्या जीवनात सर्व इंद्रियांवर संयम असायलाच हवा। पण ध्यानाच्या वेळेला विशेष संयम हवा, म्हणून संयमाचा संकल्प करावा की आता मला डोळ्याला पाहण्याची इच्छा नाही, कानांना ऐकायची इच्छा नाही, पायांना चालण्याची इच्छा नाही, आता कुठलंही करणीय म्हणून समोर मला काम नाही, आता मी कामनारहित झालेलो आहे, आता माझ्या कोणत्याही इंद्रियांना कोणतीही इच्छा नाही आणि मी इंद्रिय आवरून धरलेली आहेत आत्मदर्शनासाठी, म्हणून विषयांची आठवण देखील इंद्रियांना या क्षणाला नाही, सर्व इंद्रिय ही आत मनाशी आणि मन आत्म्याशी तदाकार होण्यासाठी उत्सुक झालेला आहे. याला दुसऱ्या भाषेमध्ये प्रत्याहार म्हणतात. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार म्हणजे प्रत्येक इंद्रियांनी आपला आपला आहार सोडून दूर सारून आत्मदर्शनाच्या प्रक्रियेसाठी ध्यानाच्या प्रक्रियेसाठी सज्ज होणं, सहकार्य करणं. सर्वेंद्रियाणि संयम्य मनो हृदि निरुध्य च, सर्व इंद्रियांचा संयम करावा, मन हे हृदयाच्या ठिकाणी निरुद्ध करावं, निरोध करावा, तिथून त्याला दुसरीकडे कुठेही जाऊ देऊ नये. मूर्धनी आधाय आत्मनहा प्राणम, हा जो मूर्धनी आधाय शब्द आहे तो दोन्हीकडे वापरायचा. मन हृदयाच्या ठिकाणी निरुद्ध करून ते हृदय हेच आणि मूर्धनी देखील हीच, या ठिकाणी मन तसं प्राण देखील त्या ठिकाणीच आणून ठेवावेत, प्राण ऊर्ध्वगामी करावेत. अशा प्रकारे योग धारणा करावी, योगाभ्यासाची धारणा करावी आणि तिथं ओम इति एकाक्षरम ब्रह्म, या एकाक्षरम ब्रह्माला बऱ्याच वेळेला ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे म्हणजे एकच अक्षर आहे ना, त्यामुळं एकाक्षर ब्रह्म असं भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. पण एकाक्षर ब्रह्म म्हणजे यदक्षरम वेदविदो वदंती, ते अक्षरच आहे. त्याचा जरी सिंबॉल असला ओम हा, तरी ते अक्षरच सुचवतं, अक्षर ब्रह्माला सुचवतं. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण, ओम हे एकाक्षर ब्रह्म त्याचा उच्चार करावा आणि माझं अनुस्मरण करावं, परमात्म्याचं स्मरण करावं. व्याहरण माम अनुस्मरण, कसा परमात्मा आहे, अज अव्यय अविनाशी अक्षर शुद्ध जाणीव स्वरूप, शांत स्वरूप, निश्चिंत निरार्थ निवांत आनंद स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, असा परमात्मा आहे. म्हणून आपण देखील अक्षर अविनाशी शांत निवांत सुखरूप सुखमय प्रेममय शांत स्वरूप होतो आहोत. अशा प्रकारे परमात्म्याशी एकरूपता साधावी, परमात्म्याचं स्मरण करावं, या स्वरूपात स्मरण करता करता एकरूपता साधावी. या प्रयाती त्यजन देहन, असं करत जो देह ठेवतो म्हणजे देह भावनाच त्याची जाते आणि तो केवळ जाणीव स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप अक्षर परमात्मा होऊन राहतो. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं केलेलं निरूपण आहे, ते आपण पाहूया. परी हे तरीच घडे, काय तरी मना या बाहेरीलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे किजे. परी हे तरीच घडे, हे हृदयाच्या डोहामध्ये बुडून राहील असं करावं, हे मात्र तेव्हाच होतं. केव्हा? जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासती. इंद्रियांच्या सर्व द्वारांवर संयमाची कवाड घट्ट लावून घेतलेली आहेत असं असेल तरच हे घडतं. ध्यानाला बसलेले आहात आणि आठवत आहे की 11:30 वाजता एक मीटिंग आहे, ती जर झाली तर माझं नशीब फळफळलं, तसं फळफळ ध्यान होणार नाही. आणि असं प्रत्येक वेळेला कराल हे चालणार नाही. तुम्हाला त्यावेळेला मीटिंग, पैसे काय मिळणार आहे, तिथं दार घट्ट लावूनच बसायला लागणार. तुम्हाला माहिती आहे आज मित्राबरोबर 3 वाजता सिनेमाला जायचं आहे, आत्ता दार लावून घेतलं पाहिजे. आज रात्री जेवायला जायचं आहे, तुम्हाला आवडतं कार्यालय, काही काही कार्यालय लोकांना आवडतात, तिथं जेवण जास्त चांगलं असतं म्हणून आत्ता दार लावून घेतलं पाहिजे. आत्ता नाही चालणार तरच हे घडेल, नाहीतर इतकं सोपं नाही. मना या बाहेरिलीकडे यावयाची सावीया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे किजे, तसं करणं म्हणजे सर्व इंद्रियांना या क्षणाला तर चांगली घट्ट दार लावून ठेवली पाहिजेत. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले, मनाला बाहेर विषयांकडे जाऊनच द्यायचं नाही असं जर ठरवलं तर विषयांखेरीज दुसरं काही मन चिंतनच करत नाही, ही त्याची दुसरी बाजू असल्यामुळं मन हृदयाच्या ठिकाणी उगलं म्हणजे निवांत बसून राहतं. त्याला आता काही कुठं जाता येतच नाही. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जैसे कर चरणी मोडले परिवरू न संडी, ज्याचे हात आणि पाय दोन्ही काम करत नाहीत मोडलेत असं म्हटलंय, तो जसं घर सोडून जाण्याची काहीच शक्यता नाही तसे मनाचे हातपायच मोडून पडल्यासारखं होतं. ते मग इथून बाहेर पडतच नाही, पडूच शकत नाही. असं जेव्हा होईल इतकं मन तुम्ही शांत कराल, तैसे चित्त राहील या पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा. असं जेव्हा चित्त शांत होतं, म्हणून ध्यानाला बसताना ध्यानानी चित्त शांत करायचं असलं तरी किमान शांत चित्त ध्यानाआधीच करायला पाहिजे. आणि मग श्वास घेतले पाहिजेत. तैसे चित्त राहील या पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा. प्राणांचा प्रणव म्हणजे आपल्या सहज श्वासावर होणारा प्रणवाचा ओंकाराचा नाद जो सोहम रूपाने प्रतीतीला येतो, थेट ओम येत नाही. कारण प्राण आणि अपान मिळून प्राण ही संज्ञा आहे. नुसतं श्वास घेणं याला प्राण म्हणत नाहीत. श्वास घेऊन सोडणं ही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेत ओंकाराचा उच्चार फक्त सोहम असाच होतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा तो संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे. आपल्या संप्रदायाची साधना ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. असं जेव्हा शांत चित्त होईल तेव्हा प्राणाचा प्रणव करावा. अंतरातून सहज ध्वनी तो निघतो सोहम सोहम, स्वरूपानंद म्हणतात ना, विनाश्रवण ऐकता तुष्ट तो माझा आत्मा राम. तसा बाहेर कोणताही शब्द नसताना देखील मला तो आतल्यात ऐकू येतो आणि त्यामुळं त्याच्या अर्थाकडे लक्ष गेल्यामुळं तो परमात्माच मी आहे असा त्याचा अर्थ, त्यामुळं माझ्या आत्मारामाला संतोष होतो असं स्वरूपानंद म्हणतात. त्या ठिकाणी नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत प्राण खेचून घ्यावा मध्यमेतून. तेही ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सांगितलंय, प्राणांचा प्रणवूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. अनुवृत्ती पंथ म्हणजे नाभीस्थानापासून ते मूर्धनी आकाश किंवा ब्रह्मरंध्रापर्यंत जी मध्यमा किंवा सुषुम्ना नाडी जाते त्या नाडीतून श्वास ऊर्ध्वगामी करणं, त्याला अनुवृत्त पंथ असं म्हणतात. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, मग किंचित काळ तो रोधून धरावा. मिळे न मिळे तैसा, खूप काळ कुंभक करू नये, किंचित काळ तिथं धरावा. जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी, ओंकाराच्या मध्ये अ उ आणि म ही अक्षर अर्धमात्रा आणि बिंदू, चंद्र त्याच्यावर चंद्राकार आणि बिंदू दिलेला असतो. तर या उच्चारामध्ये या अनुस्वाराचा शब्द, अनुस्वाराचा उच्चार जितका किंचित काळ आहे तितका किंचित काळ. हे मात्रात्रय अ उ आणि म अनुस्वाराचा उच्चार करताना जितका थोडा उच्चारला जातो तितका थोडा. ओ हा जो शेवटी अर्धबिंबाचा जो उच्चार येतो अनुस्वाराचा तितका थोडा काळ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू, तो नाभिस्थानापासून सो असं म्हणत ऊर्ध्वगामी केलेला समीर म्हणजे पवन प्राण, हा त्या ठिकाणी निराळी म्हणजे वेगळेपणाने धारण करून धरावा. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे, मात्रात्रय मावळून गेल्यानंतर फक्त जसा तो बिंबाचा उच्चार किंचित काळ शिल्लक राहतो आणि सगळा ओंकार हा बिंबामध्ये जाऊन जसा विसर्जित भाव होतो, तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणोपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे, तशा प्रकारे परमात्म्याचं स्मरण किंचित काळ, एकाक्षर परमात्म्याचं, तिथंच प्राणही विसर्जित आणि तिथं मनही विसर्जित झाल्यानंतर जी पूर्ण स्थिती शिल्लक राहते म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता, या तऱ्हेने प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म आहे. आता हीच प्रक्रिया, त्या ठिकाणी श्वास घेतला, एकरूपता साधली, क्षणभर प्राण लीन झाले, थांबवले, मन त्याच्या पाठोपाठ थांबलं, परमात्म्याचं एकाक्षर परमात्म्याचं स्मरण झालं, देहभाव विवर्जित झाला, त्यांनी देह जणू टाकून दिला. ही आहे ध्यानाची प्रक्रिया. अशा प्रकारे खरं म्हणजे एका श्वासातच समाधी अवस्थेत जायला पाहिजे. एक श्वास घेतला, आपण अभ्यास करत असताना असे 5-7-10 श्वास घेतो, मग मनाकडे साक्षीत्वाने पाहतो, मग मन नाहीसं होतं किंवा विचार गेला, परत एखादा विचार आला, विचाराला बाजूला सारल्यानंतर अमन अवस्था झाली, अमन अवस्था जरा दीर्घ झाली, ती दीर्घ झाल्यामुळे प्राण लय झाले, पांगुळले आणि मग या ठिकाणी परमात्म्याची भावना झाली, तर हे सगळं एका श्वासात जमत नाही म्हणून करण्याच्या गोष्टी आहेत. नाहीतर खरं म्हणजे एक श्वास घेतला, परमात्म्याशी एकरूपता साधली, झालं, असे 4 श्वास घेतले, मग त्याच्यानंतर इथं मन आहे आणि त्या मनाकडे साक्षीत्वानी पाहायचं आहे, हेही करण्याची आवश्यकता नाही. पण अशा इतक्या एकतानतेनी होत नाही, जमत नाही, किंवा थोड्या वेळाने या भावनेतून खाली येतो, मग काय करायचं हा प्रश्न राहतो. म्हणून असे काही श्वास घ्यायचे आणि मग मन आणि प्राण दोन्ही आपापच लीन होऊन चिदाकाशाच्या ठिकाणी केवळ शुद्ध जाणीव शिल्लक राहते, मनाखेरीज देहभावनेखेरीज, आणि तो त्या एकाक्षर ब्रह्माशी एकरूपता साधतो. अर्थात त्यावेळेला तो देहभावाने नसतो म्हणून तो देह ठेवतो. या प्रयाती त्यजन देहन, अशा प्रकारे जो देह ठेवतो म्हणजे ध्यानात परमात्म्याशी एकरूप होतो. स याती परमाम गतीम, तो परमगतीला जाऊन पोचतो असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे एक चार सहा ओळीच्या प्रश्नांनी मला दोन प्रवचन करायला लागली. पण मी म्हटलं की असे मोठे प्रश्न विचारू नका, अशा करता की सत्संग हा तुमच्या आमच्या छोट्या छोट्या प्रश्नांकरता आहे, तर त्याला एकतर अवसर मिळणार नाही किंवा मोठी प्रवचन हाच सत्संगाचा भाग राहील. पण प्रश्न विचारणारा कोण जो आहे मला माहीत नाही, पण त्याचं विचारणं मला आवडलं. याचं कारण या विषयावर त्यामुळं मला परत एकदा बोलायची संधी मिळाली. मला कोणीतरी म्हटलं की हा असा विषय निघाला की स्वामीजी अगदी आवेशाने बोलतात, अशी त्यांच्या घरात चर्चा झाली असं मला कोणीतरी सांगत होतं. याचं कारण मलाही या विषयावर बोलायला खूप आवडतं. आपण जे नेहमी करत असतो त्याच्या खुणा आपल्या सगळ्यांनाच याच्यातून मिळत असतात. आपलं कुठं चुकतंय, कुठं बरोबर आहे, आपण अजून काय करायला पाहिजे, तर हेही याचाही अदमास आपल्याला याच्यातून लागत राहतो. असं असल्यामुळं मीही बरेच दिवस हा प्रश्न आणत होतो, परत वर नेत होतो, पण ठरवलं की तो तसाच काढून टाकणं अयोग्य आहे. आपण याचं उत्तर देऊ हे जरा अविस्मरणीयच दोन गुरुवार होतील याची उत्तरं ज्या सत्संगात झाली. आणि आता हे सगळं वेबसाईटवर असल्यामुळं या ध्यानाच्या एकूण प्रक्रिया देखील आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला देखील मिळतील, हाही त्याचा उपकार आहे. तसंच मला कोणी असं सांगितलं की तुम्ही एवढं सांगाल आणि मग ध्यानाला बसवाल असं वाटलं, तर म्हटलं आता ऍडिशनल प्रश्न निर्माण नका करू. नाहीतर तेव्हा जशा अनुषंगिक साधना आपण घेतल्या तसं हे निरूपण आणि अनुषंगिक साधना हे एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. पण तो लिखित स्वरूपात माझ्यापाशी आला नाही. पण एकूण आपल्या वेळातच ते बसणं अवघड आणि तुम्ही घरी करून पहा असं मी तुम्हाला सांगेन. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.